नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाच्या कार्यक्रमात मी RJ सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाच्या कार्यक्रमामधून आज आपण 1967 या सालातील घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत. मित्रांनो, असा घडला भारत या पुस्तकातील आजची आपली पुढील घटना आहे बातम्या तसेच रंजनपर कार्यक्रमांसह जाहिरातींद्वारे देखील आकाशवाणीने जनजीवन कशा प्रकारे व्यापलं. मित्रांनो, या घटनेविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. तसेच तंत्रयोगातील चिन्हांना अर्थवाही करू पाहणाऱ्या चित्रकलेतील नियोतांत्रिक शैलीच्या विकासाला चालना ही कशा प्रकारे मिळाली या घटनेविषयीची देखील थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच मित्रांनो, 1967 या सालातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घटनेविषयीची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ती घटना म्हणजे महाराष्ट्रातील कोयनानगर परिसरात भूकंप झाला. या भूकंपाची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिले जाणून घेऊयात 1967 या सालातील आजची आपली पुढील घटना बातम्या तसेच रंजनपर कार्यक्रमांसह जाहिरातींद्वारे देखील आकाशवाणीने जनजीवन कशा प्रकारे व्यापलं. मित्रांनो, 1967 या सालामध्ये एअर अर्थात ऑल इंडिया रेडिओने प्रायोगिक तत्वावरती सर्वात प्रथम विविध भारती सेवेमधून जाहिराती अर्थात कमर्शियल्स प्रस्तुत करण्यास सुरुवात केली. त्याला चांगलाच प्रतिसाद लाभल्यानंतर मित्रांनो, एअर प्रसारण केंद्राचा व्यापार विभाग अल्पावधीतच स्थिरावला. प्रादेशिक बातम्या, राष्ट्रीय न्यूज, विविध भारती यांसारख्या रंजनपर कार्यक्रमांमधून अशा बहुविध अंगाने जनजीवन व्यापून टाकण्यात एअरला 1960 ते 1970 या दशकात यश लाभलं. मित्रांनो, 1948 या सालामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी एअर देखील BBC अर्थात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसारखं दर्जेदार प्रसारण केंद्र व्हावं अशी मनीषा व्यक्त केली होती. पण मित्रांनो, त्या काळात त्या संदर्भात कोणतेच निर्णय तातडीने घेऊ नयेत असं ठरलं. अर्थात मित्रांनो, AIR अर्थात एअरवर शासनाचं पूर्णतः नियंत्रण असावं याबाबत वाद नव्हता. 1957 या सालामध्ये रंजनपर कार्यक्रमांना मोठी मुभा लाभली. तरी देखील मित्रांनो, आकाशवाणीचं शासन यंत्रणेचा भाग असल्यासारखा स्वरूपात हे कायम होतंच. 1966 या सालामध्ये लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. त्यानंतर त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं खातं देखील आपल्याकडे घेतलं आणि या क्षेत्रात वेगळ्या हालचाली या त्या काळामध्ये सुरू झाल्या. मित्रांनो, वेगळे अंतर्विरोध यामधून पुढे आले, पण उलट शासनाची AIR पकड आणखीनच घट्ट झाली. मित्रांनो, या काळात इंदिरा गांधी यांनी AK चंदा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून AIR स्वरूपाबद्दल त्यांना सूचनापर अहवाल देण्यास सांगितलं. मित्रांनो, या समितीने आपल्या शिफारसी मांडताना शासकीय विभागाच्या काटेकोर नियमाच्या चाकोरीत प्रसारण केंद्रासारख्या सर्जनशील माध्यमाची वाढ होणं शक्य नाही असं ठामपणे आपलं मत मांडलं. याच अहवालात त्यांनी या केंद्राच्या कारभारातील मंत्र्यांचा हस्तक्षेप आणि कार्यक्रमांच्या नियोजनामधील ढवळाढवळ यावर ठपका ठेवला. त्यामुळे मित्रांनो, AIR लोकांच्या नजरेमधून प्रतिमा डागाळली गेल्याचं देखील स्पष्ट मत हे या समितीने मांडलं. मित्रांनो, या अहवालामुळे AIR स्वायत्तता द्यायला हवी अशी चर्चा देखील सुरू झाली. मित्रांनो, यानंतर 1970 या सालामध्ये इंदिरा गांधी यांनी चंदा समितीच्या सूचनांचा अहवाल संसदेपुढे ठेवला. परंतु सध्याच्या काळात AIRला स्वायत्तता देण्यासाठी परिपक्व नसल्याचं सांगून या अहवालाला वाटण्याच्या अक्षता लावल्या. मित्रांनो, त्यावेळी विरोधी पक्षांनी या निर्णयाला कडाडून असा विरोध देखील केला. परंतु तरी देखील या गोष्टीमध्ये फरक पडला नाही. मित्रांनो, जाहिरातींद्वारे शासकीय बाजाला धक्का पोहोचणार नाही, मात्र AIRसाठी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकेल अशा बेताने 1967 मध्ये विविध भारतीवरून रंजनपर कार्यक्रमांच्या दरम्यान प्रायोगिक तत्वावरती जाहिराती प्रस्तुत करण्यास परवानगी दिली गेली. आणि मित्रांनो, आश्चर्याची बाब अशी की कोलगेट जैसा टूथपेस्ट पहले क्यों नहीं बनाया, किंवा वज्रदंती वज्रदंती विको वज्रदंती, किंवा लाईफ बॉय है जहा तंदुरुस्ती वहा, यासारख्या अगदी देशी अमृतांजनपर्यंतच्या सर्व जिंगल्स आणि जाहिराती त्या काळात कमालीच्या लोकप्रिय ठरलेल्या आहेत. मित्रांनो, लोमा टाईमने दिवसाची सुरुवात होऊ लागली आणि रंग जमाता आहे कोकोकोला च्या जिंगलने दुपार जिवंत होऊ लागली. अमृतांजनसारख्या जाहिरातींद्वारे दिवसाची अखेर होऊ लागली. एकंदरीतच मित्रांनो, रेडिओवरील जाहिराती हा जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनला. अल्पावधीतच आकाशवाणीचा व्यापार विभाग स्थिरावला, त्याला शासन मान्यता देखील मिळाली आणि जनमान्यात देखील त्यांना लाभली. मित्रांनो, शासकीय मानदंडाला धक्का न पोहोचता व्यापारीकरणाचा हलका मार्ग देखील खुला झाला. आणि मित्रांनो, स्वायत्ततेचा मुद्दा देखील बाजूला पडला. अशा अंतर्विरोधांसह जाहिरातींनी आकाशवाणीत शिरकाव केला. त्याचप्रमाणे सेन्सॉरच्या सर्व नियमांसह बातम्यांचं क्षेत्र देखील या काळात विस्तारलं. मित्रांनो, बातम्यांचे कार्यक्रम स्वातंत्र्यपूर्व काळापासून रूढ झाले. ब्रिटिशकालीन भारतात 23 जुलै 1927 रोजी मुंबई केंद्रावरून AIRचं पहिलं न्यूज बुलेटिन प्रस्तुत केलं गेलं. या इंग्रजी बुलेटिननंतर पाठोपाठ कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. तसेच मित्रांनो, 1936 या सालामध्ये ब्रिटिश सरकारने IBCचा ताबा घेतल्यानंतर 19 जानेवारी 1936 या रोजी दिल्ली केंद्राची स्थापना केली आणि इंग्रजी आणि हिंदू बातम्यांसह करंट अफेअर्सवरील चर्चेचे कार्यक्रम देखील सुरू झाले. त्यानंतर 1937 सेंट्रल न्यूज ऑर्गनायझेशन विभागाची स्थापना करून सुप्रसिद्ध चार्ल बान यांच्याकडे त्यांचं संपादक पद सोपवलं गेलं. आणि मित्रांनो, याचसोबत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परराष्ट्रीय बातम्यांना महत्त्वाचं स्थान देखील प्रस्थापित झालं. आणि 1943 या सालामध्ये एक्स्टर्नल ब्रॉडकास्टचं युनिट स्थापन झालं आणि भारतात विविध भाषातील बातम्यांना देखील सुरुवात झाली. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश काळामध्येच रेडिओवरून बातम्यांद्वारे माहिती मिळवण्याची भारतातील सुशिक्षित वर्गाला सवय लागली होती. स्वातंत्र्यानंतर शासनाच्या दृष्टीने योग्य अशा प्रादेशिक बातम्या प्रस्तुत करण्यासाठी 1953 या सालामध्ये लखनऊ आणि नागपूर येथे केंद्र स्थापन करण्यात आले. मित्रांनो, 1954 ते 1955 या सालामध्ये मुंबई, मद्रास म्हणजेच आजचे चेन्नई आणि कोलकाता येथे रिजनल न्यूज युनिट्स स्थापन करण्यात आली. देशभर पूर्णवेळ आणि अर्धवेळ कार्य करणारे बातमीदार आणि PTI सारखी वृत्तसंस्था यांच्या नेटवर्कच्या आधारे न्यूज युनिट्सची संख्या वाढत गेली. मित्रांनो, AIRवरील बातम्या हा लोकांच्या जीवनाचा भाग झाला. आज मतीला एअरची 45 रिजनल न्यूज युनिट्स कार्यरत असून 66 प्रादेशिक भाषांमध्ये 146 न्यूज बुलेटिन्सचे कार्यक्रम रोज प्रस्तुत होतात. 1950 ते 60 दशकात भारतातील शहरी मध्यमवर्गीय आणि गावातील देखील काही घटकांसाठीची AIR राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातम्या हा वृत्तपत्रांइतकाच महत्त्वाचा स्रोत हा या ठिकाणी राहिलेला आहे. मित्रांनो, केवळ महाराष्ट्राचं त्या काळाचं चित्र पाहिलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात. मुंबईसारख्या शहरात पहाटे लवकर उठून कामावरती पळणाऱ्या माणसासाठी सकाळी उठल्यावरती बातम्या ऐकणं आणि संध्याकाळी घरी आल्यावरती प्रादेशिक बातम्या ऐकणं हा दिनक्रमाचा भाग झाला. त्यामुळे आकाशवाणी दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत किंवा मोरेश्वर तपस्वी आपल्याला बातम्या देत आहेत असे शब्द बातमीदाराच्या नावासह श्रोतुवर्गाच्या कानात रुंजी घालत असत. मित्रांनो, ग्रामीण भागात देखील बातम्या ऐकणं हा एक सवयीचा भाग झाला. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर तसं पाहिलं तर साहित्यपर रंजनपर कार्यक्रमांची संख्या कमी असली तरी देखील बासी मठरेकर, पु ल देशपांडे आणि वसंत बापट यांच्यासारख्यांच्या योगदानाने काही चांगले कार्यक्रम एअरवर होत असे. 1950 सालच्या पूर्वार्धातच AIR शास्त्रीय संगीताचे अखिल भारतीय कार्यक्रम देखील सुरू केले. त्याचप्रमाणे सुगम संगीत, नाट्यसंगीत आणि भावसंगीताचे कार्यक्रम देखील 1950 ते 1960 या दशकात कमालीचे लोकप्रिय ठरलेले आहेत. असे कार्यक्रम कोण किती ऐकतो यावरूनच जणू घरातील सुसंस्कृतपणाचा दर्जा ठरायचा. मित्रांनो, या कार्यक्रमांचा परिणाम पिढ्याने पिढ्या राहिलाच आणि हा परिणाम राहिल्याचा आज देखील दिसून येतो. मित्रांनो, याचा पुरावा द्यायचा झाला तर आजच्या 2000 दशकातल्या ZTV सारे गमपच्या यशस्वीतेमध्ये हा पुरावा दिसून येतो. संगीतकार दत्ता डावजेकर, गदी माडगुळकर यांसारखी अनेक नावं यामुळे सर्वतोमुखी झाली. मित्रांनो, याच काळात संध्याकाळी मुंबई ब वरून श्रुतिका किंवा रात्री नभोनाट्य ऐकणं आणि झोपे जाणं हा सुद्धा दिनक्रमाचा एक भागच बनला. पहाटे 6 वाजता AIR ओपनिंग ट्यून, मग बातम्या, सकाळी लागणाऱ्या ग्राहक उत्पादनाच्या जाहिराती जसे की वज्रदंती, संगीत सरिता, दुपारी महिलांसाठी वनिता समाज. मित्रांनो, वनिता समाज हे त्याच्या जिंगलसह लोकप्रिय असा कार्यक्रम होता. तर संध्याकाळी प्रादेशिक बातम्या, रात्री राष्ट्रीय समाचार, नभोनाट्य आणि झोपताना जुन्या चित्रपटांची गाणी व शास्त्रीय संगीत ऐकून झोपी जाणं असा श्रोतुवर्गाचा दिनक्रम ठरला. मित्रांनो, AIR अनेक अंगांनी विशेषतः शहरवासियांच्या जीवन हे AIR व्यापून टाकलं. मित्रांनो, 1970 ते 1980 दशकात दूरदर्शनचा प्रसार होईपर्यंत रेडिओ तसेच AIR यांनी एका तऱ्हेने जनजीवन नियत केलं होतं. पुढे 1990 दशकात AIRचं प्रसारभारतीत रूपांतर होऊन मिडियम वेजेसप्रमाणे हाय फ्रिक्वेन्सी अर्थात शॉर्टवेव्ह आणि FM ब्रँडचे ट्रान्समीटर खाजगीकरण या वैशिष्ट्यांसह आकाशवाणीने पुढील विस्तार साध्य केला. मित्रांनो, अशा प्रकारे आकाशवाणीने जनजीवन व्यापून टाकलं. आता आपण तंत्रयुगातील चिन्हांना अर्थवाही करू पाहणाऱ्या चित्रकलेतील नियोतांत्रिक शैलीच्या विकासाला चालना कशा प्रकारे मिळाली या घटनेचा सविस्तर आढावा आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो,
1960 दशकाच्या पूर्वार्धात चेन्नईचे KCS पणिक्कर आणि दिल्लीचे जे स्वामीनाथन यांच्यासारखे चित्रकार पारंपरिक तंत्रयुगातील चिन्हांच्या आकार आणि उकारांद्वारे सर्जक आणि कल्पक आविष्कार साधत होते आणि मित्रांनो त्यांना प्रतिसाद लाभत होता आणि अनेक तरुण चित्रकार ही शैली विकसित करण्यासाठी प्रयत्नशील देखील होते. 1967 तंत्रयुगातील चिन्ह आणि आकृत्या आणि त्यांचे आकार आणि उकार तसेच विविध कर्मकांडांशी त्यांचा संबंध आणि त्यामागील अध्यात्म संकल्पना यांची संगतवार मांडणी करणारा अजित मुखर्जी यांचा तंत्र आर्ट हा सुप्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित झाला. मित्रांनो या दोन्ही घटनांचा तसा प्रत्यक्षात काहीही संबंध नव्हता तरी देखील या पुस्तकामुळे तांत्रिक विद्येतील प्रतिमा वापरणाऱ्यांची तात्विक भूमिका समजून घेणं सुलभ झालं आणि नियोतांत्रिक शैलीच्या विकासाला या काळात चालना देखील प्राप्त झाली. मित्रांनो एकीकडे स्वातंत्र्यपूर्व काळात मिळालेलं पाश्चात्य शैलीचं शिक्षण आणि दुसरीकडे स्वदेशी परंपरांची जाणीव यातील अंतर्विरोधामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील चित्रकारांमध्ये स्वओळखीचा प्रश्न निर्माण झाला. यापूर्वी मित्रांनो नॅशनलिस्ट आर्टचा अर्थात राष्ट्रीय कलेचा प्रयोग हा झालेला होता. 1947 ते 1950 दरम्यान उदयास आलेल्या प्रोग्रेसिव्ह ग्रुपने परंपरेशी फारकत घेऊन स्वपरिचयाचा प्रश्न आपल्यापुरता सोडवला होता. ज्यांना भारतीय परंपरेशी नाळ जोडून आपली आणखी ओळख हवी होती पण आधुनिकतेशी सांगड घालायची देखील इच्छा होती अशा चित्रकारांनी तांत्रिक आर्टचा मार्ग स्वीकारला. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्या संयोगातून ही नियोतांत्रिक शैली निर्माण झाली. तांत्रिक आर्टमधले त्रिकोण वर्तुळ यांसारखे मूलभूत आकार वर्तमान सौंदर्य दृष्टीनुसार रचना चित्राच्या स्वरूपात मांडायचे आणि एक नवीन दृश्य अनुभव द्यायचा अशी या चित्रकारांची पद्धत होती. मित्रांनो 1963 KCS पणिक्कर यांची वर्ड्स ऑफ सिम्बॉल्सची मालिका ही चित्रमाला त्यांनी पूर्ण केली. त्यामध्ये मित्रांनो यंत्राचा आणि लिपीसदृश्य आकारांचा समावेश होता. मित्रांनो त्यानंतर त्यांच्या चित्रात नंतर यंत्राच्या विविध आकृत्या आणि तमिळ लिपीतील अक्षरांचा समावेश होऊ लागला. दक्षिणेतील या प्रयोगाची उत्तरेकडे फारशी कोणी दखल घेतली नाही. मात्र त्याच सुमारास नवी दिल्लीतील जे स्वामीनाथन यांनी तंत्र आर्टमधील आकार आणि रंगसंगती वापरून त्यांनी चित्र रंगवली. मित्रांनो याबाबत स्वामीनाथन यांची भूमिका परंपरेच्या सातत्याची नव्हती तर आध्यात्मिक स्वत्वाचा तो नव्याने घेतलेला शोध होता. त्या काळाच्या ओघात विविध टप्प्यांवर आणि वेगवेगळ्या स्तरांवरती या स्वत्वाचा होणारा सर्जक आणि कल्पक आविष्कार स्वामीनाथन यांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. KCS पणिक्कर यांची शैली तांत्रिक चिन्हांमधून अमूर्ततेकडे जाणारी होती तर स्वामीनाथन यांची शैली नैसर्गिक घटकांना आणि चैतन्याला एक अतिवास्तव आणि कालातील रूप देणारी होती. युरोपातील आधुनिकतावादाकडे आकृष्ट झालेल्या भारतीय चित्रकार भारतीय कलेच्या बलस्थानाकडे दुर्लक्ष करत असल्याचं स्वामीनाथन यांचं म्हणणं होतं. जैन लघुचित्रशैलीतील भौमितिक आकारांमधील अवकाशाची मांडणी तांत्रिक आर्टमधील रंगांचा प्रतिकात्मक वापर लोककलेतील आदिम वाटावी अशी कल्पकता आणि भारतीय कलेची वैशिष्ट्य स्वामीनाथन यांच्या चित्रांमध्ये सहजपणे आलेली होती. मित्रांनो नियोतांत्रिक चित्रकार ज्यांना सर्वार्थाने म्हणता येईल ते म्हणजे गुलाम रसूल संतोष.
मित्रांनो, संतोष हे आपल्या चित्रांमधून जे तांत्रिक आकार वापरतात आणि जी रंगसंगती वापरतात ती खऱ्या अर्थाने तांत्रिक आहे. मित्रांनो, हे सांगायचं झालं तर असं की एका पातळीवर ते भौमितिक आकारांची मांडणी असली तरी देखील आध्यात्मिक पातळीवरचे कुंडलिनी जागृती, आत्मभान, स्त्री पुरुष तत्वांची एकरूपता आणि सगळ्याला असलेली कर्मकांडांची किंवा धार्मिक विधींची पवित्रता असे सारे संदर्भ संतोष यांच्या या चित्रांमध्ये आहेत. एका बाजूला अमूर्त वाटावी अशी तर दुसऱ्या बाजूला तंत्र आर्टमधल्या चिन्हार्थांना संपृक्त अशी संतोष यांची शैली आहे. यासोबत मित्रांनो, बिरेंडे यांच्या चित्रांमध्ये देखील प्रकाश आणि रंगांच्या रूपाने आंतरिक ऊर्जेचा शोध घेतलेला दिसून येतो. या व्यतिरिक्त ओम प्रकाश, प्रफुल्ला मोहांती यांनीही नियोतांत्रिक चित्रकारांमध्ये समावेश केलेला आहे. मित्रांनो, नियोतांत्रिक चित्रकारांप्रमाणेच शंकर पळशीकर, व्ही एस गायतोंडे, एस एच रझा इत्याद्यांनी मंत्राक्षर कॅलिग्राफीमधील अक्षरसदृश्य आकार, तंत्र आर्टमधील प्रतीकं यांचा वापर आपल्या चित्रांमधून केला. परंतु मित्रांनो, तंत्र आर्टच्या दृश्य परिभाषेत त्यांनी स्वतःला अडकवून घेतलं नाही, त्यामुळे त्यांना नियोतांत्रिक चित्रकारांच्या पठडीत बसवलं जात नाही. मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर भारतात एकीकडे नेहरू प्रणीत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे व प्रगतीचे वारे वाहत होते, पण या सगळ्या संक्रमण काळात पौरात्य परंपरेशी जुळलेल्या कलावंतांना आत्मशोधाची आस ही लागली होती. त्यामुळे आध्यात्मिक अंगाने अधिक उन्नत मार्गाने भारतीय स्वत्वाची ओळख पटवून देणारी नियोतांत्रिक शैली ही सुद्धा स्वातंत्र्योत्तर काळातील एक गरज ठरली. अणुऊर्जेच्या वैज्ञानिक शोधाला पूरक असा भारतीय स्वत्वाची ओळख पटवून देणारा संस्कृतीचा मूलस्तोत्र चित्रकारांना हवा होता. नियोतांत्रिकने त्यांना तो दिला. सुरुवातीला आत्मशोधाची ही जाणीव प्रामाणिक अशी होती. अजित मुखर्जी यांच्या तंत्र आर्ट या पुस्तकाने नियोतांत्रिक शैलीमागील संकल्पनांची संगतवारपणे मांडणी केल्याने काही काळ या शैलीला चालना लाभली. पण तंत्र आर्ट हे विशिष्ट पंथाच्या उपासनेचा एक भाग असल्यामुळे त्याची प्रतिकात्मकता विशिष्ट संदर्भांनी बांधलेली होती. पाश्चात्य देशांमध्ये देखील 60 आणि 70 च्या दशकात महेश योगी, हरिकृष्ण पंथ यांच्यामुळे पूर्वेकडील अध्यात्म विचारांबद्दल एक कुतूहल निर्माण झालेलं होतं. आणि मित्रांनो, या पार्श्वभूमीवर नियोतांत्रिक शैली विकसित झाली आणि तिचा अंगभूत मर्यादा लक्षात घेत आल्यानंतर कालांतराने ती अस्तंगत देखील झाली. मित्रांनो, ही होती चित्रकलेतील नियोतांत्रिक शैलीच्या विकासाला 1967 या काळात कशाप्रकारे चालना मिळाली या घटनेविषयीची थोडक्यात सविस्तर माहिती. आता आपण महाराष्ट्रातील कोयनानगर परिसरात भूकंप झाला होता या घटनेची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, 11 डिसेंबर 1967 या दिवशी महाराष्ट्रातल्या कोयनानगर येथे 4:21 भूकंप झाला. 7.5 रिश्टर स्केल इतकी त्याची तीव्रता होती. मित्रांनो, या भूकंपात सुमारे 200 लोक मृत्युमुखी पडले तर सुमारे 2,500 जण जखमी झाले. तर मित्रांनो, 5,000 हून अधिक लोक या भूकंपामुळे बेघर झाले. मित्रांनो, या भूकंपामुळे महाराष्ट्रातील मोठ्या धरणापैकी एक असलेल्या कोयना धरणाला देखील काही गंभीर असा धोका पोहोचला नव्हता. परंतु कोयनानगरमधल्या कच्च्या बांधणीच्या सर्व इमारती पडल्या. जवळजवळ कोयना हे संपूर्ण गावच उद्ध्वस्त झालं. भूकंपाच्या या धक्क्यामुळे स्थानिक लोक प्रचंड भयभीत झाले आणि अनेकांनी स्थलांतर देखील केलं. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरण परिसरात असल्याने या धरणामुळेच भूकंप होत असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं. मित्रांनो, भूकंपात कोयना धरणाचं मोठं नुकसान हे झालेलं होतं. या धरणाच्या भिंतींना देखील तडे हे गेले होते. मित्रांनो, ही होती कोयनानगर परिसरातील भूकंपाविषयीची थोडक्यात माहिती. आता आपण दुहेरी भूमिकांचा प्रयोग यशस्वी करणारा चित्रपट राम और श्याम या चित्रपटाविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. तापी चाणक्य दिग्दर्शित राम और श्याम हा दिलीप कुमारची दुहेरी भूमिका असलेला रंजक हिंदी चित्रपट 1967 साली प्रदर्शित झाला. मित्रांनो, या चित्रपटापासून दुहेरी भूमिकेच्या कल्पनेला पूर्ण देशभर मनपसंतीची पावती मिळाली. मित्रांनो, रंजनचा तो हसमुख फॉर्म्युला देखील ठरला. दोन जुळे भाऊ, एक शूर तर दुसरा घाबरट अशा फॉर्म्युलाचा वापर करून दुहेरी भूमिकेचा प्रकार या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी केला. यापूर्वी मधुमती, हम दोनो यांसारख्या चित्रपटांद्वारे दुहेरी भूमिकेचे प्रयोग होऊन गेले होते. मात्र या चित्रपटापासून हा फॉर्म्युला रूढ झाला आणि पुढील काळात या पद्धतीचे सीता और गीता यामध्ये दुहेरी भूमिका हेमा मालिनी यांनी साकारली, तर चालबाज या चित्रपटामध्ये श्रीदेवी यांनी दुहेरी भूमिका साकारली यासारखे अनेक चित्रपट आले. धैर्यवान श्याम आणि भित्राराम अशा दिलीप कुमार यांनी साकारलेल्या दोन्ही भूमिका लोकप्रिय ठरल्या. वहिदा रहमान, मुमताज आणि खलनायक प्राण यांनी या चित्रपटातील प्रमुख पूरक भूमिका साकारल्या होत्या. मित्रांनो, हा चित्रपट म्हणजे चाणक्य यांच्याच तेलुगू भाषेतील रामोडू आणि भीमाडू 1964 आणि तमिळमधील एंगा वेट्टू पिलाई 1965 या चित्रपटांची हिंदी आवृत्ती होती. मित्रांनो, तेलुगू आवृत्तीमधील प्रमुख भूमिका एन टी रामराव यांनी साकार केली होती, तर तमिळमधील दुहेरी भूमिका एम जी रामचंद्रन यांनी साकार केली होती. मित्रांनो, ही होती आजच्या भागातील असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाच्या कार्यक्रमातील आजच्या भागातील सविस्तर माहिती. मित्रांनो, पुढच्या भागापासून आपण 1968 या सालातील घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 1968 या सालातील आपली पुढील भागातील महत्त्वपूर्ण घटना आहे अखिल मानव जातीच्या आत्मोन्नतीसाठी देशधर्मनिरपेक्ष ऑरोवेल या जागतिक उपनगराची स्थापना कशा प्रकारे झाली, तसेच देशाबाहेरील गुप्तवार्ता संकलन विश्लेषणासाठी रॉ या गुप्तचर संस्थेची स्थापना कशा प्रकारे झाली व कापड उद्योगातील समस्यांवरती मात करण्यासाठी राष्ट्रीय वस्त्र उद्योग महामंडळाची स्थापना कशा प्रकारे झाली, या 1968 या सालातील घटनांचा सविस्तर आढावा आपण पुढच्या भागामधून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती, तसेच भरपूर साऱ्या रंजक गोष्टी व रेडिओ MPSC गुरुसोबतचा अभ्यास करण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ, ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.